प्रार्थना करूया. हे आमच्या महान देवा, आम्ही तुझ्या महान सान्निध्यात पुन्हा एकदा येतो. तू इतका महान आहेस आणि देवापा तू कौटुंबिक जीवनाची स्थापना केली तुझ्या गौरवासाठी, आणि म्हणून देवापा तू व्यावहारिक रीतीने पण आमच्या मुलांचं पण संगोपन कसं करावं हे तू तुझ्या वचनात लिहिलेलं आहे, कारण तुझं खास ओझा आहे त्याच्याबद्दल, जेणेकरून तुझं गौरव होईल आणि एक पिढी दुसरी पिढीला तयार करेल आणि तुझी महिमा एका पिढी ने दुसऱ्या पिढीला कळवावं ही तुझी योजना आहे. देवापा हे सगळं शिकत असताना देवापा आम्ही भारावून जातो, आम्ही बऱ्याचशा ठिकाणी कमी पडतो. देवबाप्पा आम्हाला तू क्षमा कर, तुझ्या वचनाचं प्रकाश पुन्हा एकदा आज आमच्यावर तू पाळ, जेणेकरून आम्ही तुला अजून जाणून घेऊन तुझ्या सामर्थ्याने देवापा तुझं आज्ञापालन करावं म्हणून तू कृपा पुरवी. लहानशी विनंती येशू ख्रिस्ताच्या गोड जीवंत नावात मागतो म्हणून तो आहे, आमेन. तर आपला दादा नवीन आहे आज आपल्यामध्ये. तुझं नाव काय म्हणतं?
अभिषेक.
अभिषेक, अभिषेकच्या मदतीसाठी आपण एक उजळणी करूया. काल नाही, चिंचवड, हां चिंचवड म्हणजे काल आपण काय शिकलो, कोण एक एक पॉइंट सांगणार? हा, तर जर का आपल्याला कौटुंबिक जीवन देवराच्या गौरवाला गौरवासाठी आनंदिक कौटुंबिक जीवन जगायचं आहे, तर चार रहस्य आपण पाहिलेले. पहिलं रहस्य म्हणजे काय? विवाहाची स्थापना कुणी केली? कुणी केली बरं विवाहाची स्थापना? देवाने. आम्ही उत्पत्ती 1 आणि 2 मध्ये पुरुष व स्त्री दोघांना देवाने त्याच्या प्रतिमेमध्ये घडवलं, आणि पहिला विवाह विधी जो आहे तो देवाने स्थापिला, स्त्रीला देवाने घडवलं आणि त्याने त्याच्या हेतूसाठी घडवलेलं आहे. मग दुसरं रहस्य काय? तर फक्त देवाने ते स्थापिलं तेवढंच नाही, पण कोणत्या हेतूने स्थापिलं विवाहाचा विधी, आणि हेतू काय आहे अल्टिमेट सत्य शेवटी? आमेन. की हा वैवाहिक जीवन एक फक्त छोटी खिडकी आहे अनंत कालामध्ये, एक छोटीशी खिडकी आहे 30, 40, 50, 60, 70, 50 वर्षाची, आणि त्या 50 मॅक्सिमम वर्षाच्या काळावधीमध्ये आपण ख्रिस्ताने मंडळीवर कशी प्रीती केली ह्याची एक छोटं दाखला ते वैवाहिक जीवन आहे. आणि लोकांनी आपल्या वैवाहिक जीवनाकडं पाहून त्यांना ख्रिस्ताची आणि मंडळीची आठवण व्हावी, त्या नवा कराराची आठवण व्हावी, हा सत्य शेवटी देवाचा उद्देश आहे. 1 5:32 मध्ये आपण ते पाहिलं. मग तिसरा रहस्य काय आहे? आता वैवाहिक जीवन एवढं सुंदर देवाने बनवलं, मनुष्याच्या पतनाच्या अगोदर बनवलं, तरी मग आता काय झालेलं आहे, एवढे संघर्ष काय आहेत वैवाहिक जीवनामध्ये, आणि त्याचं कारण काय आहे संघर्षाचं? बरोबर, पापाचा शिरकाव झाला आणि देवाने शाप दिला स्त्रीला, आणि विशेष करून तिचा ओढा म्हणजे वर्चस्वाचा ओढा तिच्या नवऱ्यावर असणार, पण नवरा कुटुंब चालवणार किंवा नवरा जो आहे त्याचं वर्चस्व कुटुंबामध्ये असणार, आणि त्या लीडरशिप स्ट्रगलमुळं काय होतं बऱ्याचशा कुटुंबामध्ये प्रॉब्लेम होतात. आणि त्या पलीकडं आम्ही पाहिलं 3 अध्यायात की ते बागेतून घालवण्यात आले, देवाच्या सहभागीतेपासून दूर झाले, देवापासून जे जीवन आलेलं होतं त्याच्यापासून ते दूर झाले. आणि जर का हे नाते विस्कळीत होतात मग आपले इतरांसंगती पण नाते विस्कळीत होतात, पण देवाने आपल्याला तिथंच सोडलं नाही. चौथं रहस्य होतं ख्रिस्तामध्ये देवाने एक उपाय केलेला आहे, ख्रिस्ताच्या परिपूर्ण आज्ञापालनामुळं, त्याच्या मृत्यूमुळं, त्याच्या पुनरुत्थानामुळं. 1 2 प्रमाणे आपण मेलेले होतो, ती सहभागिता तुटलेली होती, पण आपल्याला जिवंत केलेलं आहे ख्रिस्तामध्ये, आपल्याला जिवंत केलेलं आहे ख्रिस्तामध्ये. देव आपल्याला पश्चातापी विश्वास देतो, आपले डोळे उघडतो, ख्रिस्ताचं गौरव आपण पाहतो, जीवन त्याचं जीवन त्याचं पुनरुत्थित सामर्थ्य आपल्यामध्ये येतं, आणि देव त्याचा आत्मा पण पुरवतो त्याच्या नव्या कराराप्रमाणे. माझे वचन मी तुमच्या हृदयापटावर लिहिल, माझा आत्मा तुमच्यामध्ये घालल, आणि आय विल कॉज यू टू वॉक इन माय स्टॅच्यूज. मी तुम्हाला माझ्या आज्ञांप्रमाणे चालवल्यास मी शिकवल, हे नव्या कराराचं अभिवचन आहे. ते ख्रिस्तामध्ये पूर्ण झालं, ख्रिस्तामध्ये मंडळीवर तो आत्मा ओतल्यात आला, आणि आता आपण अगोदर त्या शापाखाली आपल्याला देवाचं वचन आवडत नव्हतं, त्याच्याशी समर्पित होण्याची इच्छा नव्हती, पण आता देवाच्या आत्म्याच्या सहाय्याने ख्रिस्ताच्या प्रेमाने आपल्याला जिंकलेलं आहे आणि आता आपण प्रेमाचे गुलाम होतो ख्रिस्ताचे. आणि प्रेमाचे गुलाम झाल्यावर मग स्त्री जी आहे, जरी ते कठीण आहे आपल्या आधी आपल्या पतीच्या अधीन राहणं, तरी ख्रिस्ताकडे पाहून ती त्याला त्या पुढारपणाची जागा देते, ती सल्ला देते, त्याच्या बाजूने थांबते, पण हे देखील ती लक्षात घेते की देवाने ही व्यवस्था घडवलेली आहे कुटुंबामध्ये आणि ती त्याला ते पुढारपणाची जागा देते. आणि पती ते पुढारपणाची जागा मिळाली म्हणून तो एकदम असं फुगून जात नाही, पण ख्रिस्तामध्ये तो ख्रिस्तासारखी प्रीती करायला लागतो, ख्रिस्तासारखं पुढारपण करायला लागतो कुटुंबामध्ये. कुटुंबाची आध्यात्मिक दिशा त्याचा जबाबदार तो आहे, आपल्या पतीच्या गरजा तो जाणतो. आणि ख्रिस्ताने जसं पवित्र प्रेम केलेलं आहे तसं तो तिच्यावर करतो. आणि इथं ते सुंदर लिंक आपल्याला सापडते की ती आधीन होते पण तो त्याचा फायदा घेत नाही, तो ख्रिस्तासारखं प्रेम करतो आणि तिचा मग सल्ला विचारतो, तिच्या हितासाठी कुटुंबाच्या हितासाठी तो निर्णय घेतो, स्वार्थासाठी घेत नाही. आणि म्हणून पुन्हा जे विस्कळीत झालेलं होतं सगळे नातं आत्म्यामध्ये ख्रिस्तामध्ये एक सुंदर युनिटी कुटुंबामध्ये घडू शकते. आजचा धडा आपण काल पावलाच्या डोळ्यातून किंवा पावलाच्या दृष्टिकोनातून शिकलो, आता आज आपण पेत्राच्या दृष्टिकोनातून शिकू कौटुंबिक जीवन. पेत्र हा कोण होता बरं? येशूचा शिष्य आणि मासे धरणारा होता. अगोदरच्या मंडळीमध्ये 12 प्रेषित होते, सगळे पुढारी होते, पण पुढाऱ्यांमधला तो पुढारी होता पेत्र आणि योहान. त्यांना जास्त देवाने आंतरिक वर्तुळात घेतलं, त्यांना जास्त शिकायची संधी मिळाली आणि त्यांना जास्त पुढारपणाची संधी मिळालेली आहे. तर पेत्र, पहिले पेत्रकडं आपण वळूया आणि आपल्या नोट्समध्ये आपलं शीर्षक टायटल आहे देवाला महिमा देण्यासाठी पती व पत्नी साठी साधणे. देवाला महिमा देण्यासाठी, आता हे कुठं? आजकाल सगळेच म्हणतात देवाला गौरव द्यायचंय वगैरे वगैरे, आणि सत्यशेवटी पूर्ण बायबल देवाच्या गौरवासाठी आहे, तर ते आन्सर कुठेही चालेल, पण पहिल्या पेत्रामधून जर का दुसऱ्या अध्यायामध्ये जर का तुम्ही वळाल आणि 12 वचनामध्ये 9 ते 12 जणू काही दरवाजाचं ते कडा कसा असतो, हिंजला काय म्हणतात दरवाजाचं, हिंज म्हणजे ते ज्याच्यावर दरवाजा फिरतो त्याला काय म्हणतात, नाही नाही दरवाजा कशावर फिरतो ते बिजागरी, हा तर लोक म्हणतात की 9 ते 12 ही ह्या पत्राच्या ते इतकं महत्वाचे वचन आहेत की आपण ख्रिस्तामध्ये कोण आहो, आपली ओळख दिलेली आहे आणि आपली ख्रिस्तामध्ये काय जबाबदारी आहे, हे फार महत्वाचे वचन आहे. तर 11 पासून बघा, कोण पहिले पेत्र 2:11 आणि 12 वाचन.
प्रियजन हो, जे तुम्ही प्रवासी व परदेशवासी आहात, तर तुम्हाला मी विनंती करतो की जीवात्म्या बरोबर लढणाऱ्या दैहिक वासनापासून दूर राहा. परराष्ट्रात आपले आचरण चांगले ठेवा, यासाठी ज्याविषयी ते तुम्हाला दुष्कर्मी समजून तुम्हा विरुद्ध बोलतात, त्याविषयी त्यांनी तुमची सत्कृत्य पाहून समाचाराच्या दिवशी देवाची गौरव करावे.
तर सत्कृत्य पाहून समाचाराच्या दिवशी देवाचे गौरव करावं, तर हे ख्रिस्ती जीवन सत्कृत्याद्वारे तारण आहे हे खरं आहे का सत्कृत्य तारणाचे फळ आहेत हे खरं आहे? बरोबर, सत्कृत्याद्वारे तारण नाही, कारण देवाला हवेचे सत्कृत्य इतके उंच आहेत की ते आपण कधीच साधू शकणार नाही आपल्या स्वतःच्या शक्तीने. तो आपल्या देवावर पूर्ण हृदयाने पूर्ण शक्तीने, तो आपल्या शेजाऱ्यावर स्वतःसारखी प्रीती कर. जर का आपल्याला आपल्या स्वतःच्या शक्तीने देवाकडे पोहोचायचं आहे, तर देव म्हणतो नियमशास्त्राचं केंद्रबिंदू आधारस्तंभ ह्या 2 आज्ञा आहेत. तर आपण केलेलं आहे का शेजाऱ्यावर, जो कोणी आपल्या आजूबाजूला गरजवंत आहे, सतत आपण त्यागाची प्रीती केलेली आहे का त्याच्यावर? केलेली आहे? कमी पडलेलो आहे, एक दिवस दोन दिवस पडलेलो आहे ना कमी, नेहमीच पडलेलो आहे. पण असा एक व्यक्ती आहे ज्याने ते पूर्ण केलेले नियमशास्त्र जसं देवाला हवंय, ते कोण कोण आहे तो व्यक्ती? प्रभू येशू ख्रिस्त. देवाचं जसं, देवाला जसं त्याचं गौरव हवं होतं, त्याने ह्या पृथ्वीवर जगून दाखवलं. नियमशास्त्राखाली तो जगला आणि आपल्या शेजाऱ्यावर खरं त्याने सत्याची प्रीती केली, सत्य पण दिलं, कृपा पण दिली आणि देवाला खुश केलेलं आहे. आणि त्याच्या मरणामुळं आपण बंधनमुक्त झालेलो आहे आणि तो आपल्यामध्ये येऊन वस्ती करतो, म्हणून आपल्यामध्ये सत्कृत्य मग आता बाहेर निघायला लागतात. पण इथं आपण पाहतो की आपल्या सत्कृत्याद्वारे कुणाचं गौरव होणार? देवाचं गौरव. आणि हे बोलल्यानंतर तो लगेच काही व्यवहारिक आज्ञा देतो आणि तो म्हणतो की आपण गव्हर्नमेंटच्या अधीन असायला पाहिजे, आपण एकमेकांवर प्रीती करायला पाहिजे समाजावर, मग गुलामांनो तुम्ही घरी कसं वागायला पाहिजे आपल्या मालकासंगती. आणि मग सत्य शेवटी मग तो तिसऱ्या अध्यायामध्ये स्त्रियांकडे जातो. तर इन शॉर्ट पेत्र म्हणत आहे आपल्यावर खूप कृपा ओतलेली आहे देवाने आणि ती कृपा आपल्याला बदलते आणि सत्कृत्यात करण्यास भाडत पाडते. तर सत्कृत्य ते कुठं दिसतात? तर तो म्हणतो समाजामध्ये दिसतात, आपल्या कामाच्या ठिकाणी दिसतात आणि विशेष करून आपल्या कौटुंबिक जीवनामध्ये दिसतात. तर आपण लक्षात घ्यायला पाहिजे काही काही लोक काय करतात की सरळ पहिले पेत्र 3 मधून शिकवायला लागतात, स्त्रियांना तुम्ही अधीन असा आणि पुरुषांना तुम्ही आपल्या पत्नी संगती जाणीवपूर्वक राहा, तिथून सुरुवात करतात शिकवणं. पण ते कसं मग लगेच ओझीरवाणं वाटायला लागतं, अधीन असा, बापरे तिला जाणून घ्या आणि तेवढंच शिकवल्यावर. पण हे एका संदर्भामध्ये शिकवलेलं आहे पेत्राने. तर जेव्हा आपल्याला हे समजतं की हे सत्कृत्य माझ्या कौटुंबिक जीवनातले पण सत्कृत्य हे देवाला गौरव देणार आणि जेव्हा देव एक दिवशी त्यांची भेट घेणार माझ्या आजूबाजूच्या लोकांना, मग त्यांचे डोळे उघडणार आणि ते देवाचं गौरव करणार, होय खरंच आमच्या कौटुंबिक जीवनामध्ये हे नव्हतं, आम्ही नेहमी त्यांच्या कौटुंबिक जीवनाकडे पाहत होतो. आणि ते त्या दिवशी देवाला गौरव देणार आणि म्हणणार, होय खरंच तू जिवंत देव आहेस, त्यांच्या कौटुंबिक जीवनामध्ये आम्ही पाहिलेलं आहे, आम्हाला आठवतं. तर देवाचं गौरव होणार त्या दिवशी. मग आपल्याला प्रोत्साहन मिळतं का नाही हे जीवन जगण्यासाठी? तर का देवाचं गौरव होणार असणार माझ्या अधीनतेमुळं आणि माझ्या पत्नीच्या वर प्रेम करण्यामुळं, तर मला प्रोत्साहन मिळतं. तर मूळ मुद्दा आज काय आहे? अतिमहान कृपेचे पाचारण अनुभवलेले पुरुष व स्त्रिया कौटुंबिक जीवनात कसे योग्य आचरणाद्वारे देवाचे गौरव करतात. आता मी लिहिलेलं आहे की अतिमहान कृपेचे पाचारण जे अनुभवलेले लोक आहे. तर तुम्ही कधी पहिलं पेत्राचा अभ्यास केलेला आहे का? मी असं का म्हणत आहे की अतिमहान कृपेचे पाचारण झालेले लोक, तसे तुम्हाला काय आठवतं का पहिले पेत्रा म्हणून आपलं पाचारण काय, आपलं कॉलिंग काय? जर का तुम्ही बघाल पहिले पेत्राचा पहिलाच अध्याय आणि ओपनिंगचे पहिले 2 वचन कोण वाचल? पहिले पेत्रा 1:1-2 हे वचन. ओके. तर हे लोक बिखरलेले आहेत, ह्या प्रांतामध्ये ते राहत आहेत, जगाच्या दृष्टिकोनातून त्यांची काही ओळखच नाही, कोण आहेत ख्रिस्ती लोक, त्यांची मेजॉरिटी नाही आणि काहीच नाही आणि ओळखच नाही. पण देवाच्या दृष्टिकोनातून ते पूर्व ज्ञानानुसार निवडलेले आहेत. पूर्व ज्ञान म्हणजे काही लोक म्हणतात की देवाला माहीत होतं कोण त्याच्यावर विश्वास ठेवणार, त्या ज्ञानाबद्दल हे सांगत आहे. नाही, हा जो शब्द आहे त्याने अगोदरच प्रीती केलेली आहे विश्वासणाऱ्यांवर. आणि हा सिद्धांत बऱ्याचशा लोकांना कठीण जातो, पण जेव्हा जेव्हा हा सिद्धांत आलेला आहे बायबलमध्ये आपल्याला प्रोत्साहन देण्यासाठी आलेला आहे की जगाच्या दृष्टिकोनातून मी विसरलेलो, आम्ही मायनॉरिटी, आम्ही कुठं बिखरलेले पसरलेले, काहीच आमची जमेची बाजू नाही आहे, पण देवाने आपल्याला जाणलेलं आहे. आणि काय पाचारण आहे की आत्म्यामधलं पवित्रीकरण अनुभवण्यासाठी आपलं पाचारण आहे. आणि तेवढंच नाही, येशू ख्रिस्ताला आज्ञांकित होण्यासाठी आणि त्याच्या रक्ताचं सिंचन होण्यासाठी. आता हे रक्ताचं सिंचन मोशेने जुन्या करारात केलं, करार जेव्हा प्रस्थापित झाला, इस्रायल सगळे म्हटले आम्ही आज्ञा पाळणार देवाची, आणि देवासंगती करार झालेला आहे, तेव्हा कोकरा वदण्यात आला, सिंचन झालं त्यांच्यावर की हा करार पक्का झालेला आहे. पण ते करार पाळू शकले का? मग हे नव्या कराराचं सिंचन आहे. आणि नव्या कराराचं सिंचन जे आहे ते आपल्यावर कोणा पशूच्या रक्ताने झालेलं नाही, येशू ख्रिस्ताने त्याच्या रक्ताने ते पक्क केलेलं आहे हा करार. आणि तो करार म्हणजे मी तुम्हाला कधी सोडणार नाही, टाकणार नाही, माझ्या लोकांमध्ये मी माझा आत्मा घालल आणि त्यांना माझ्या सत्यात चालवल आणि त्यांचे पाप व दोष मी कधी स्मरणार नाही. हा सुंदर करार देवाचा आपल्यावर आहे. हे आपलं कॉलिंग आहे प्रियतो. ह्या नव्या करारामध्ये आपण बोलवलं गेलेलो आहोत. ह्या आत्म्यावरलं जीवन पवित्रीकरण अनुभवण्यासाठी आपण बोलवलं गेलो. येशू ख्रिस्ताला आज्ञांकित होण्यासाठी देवपित्याने आपल्याला अगोदरच जाणलेलं आहे, हे आपलं कॉलिंग आहे. पण तो ह्या पुस्तकात पहिल्या अध्यायामध्ये तो म्हणतो तुमचा नवा जन्म झालेला आहे. ते फार महत्त्वाचं आहे. नवा जन्म झाल्यामुळेच नव्या इच्छा आणि आकांक्षा बाहेर येणार. तो म्हणतो येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाद्वारे तुम्हाला जिवंत आशा मिळाली, नवा जन्म झालेला आहे. जरी क्लेश दुःख आहेत या जीवनामध्ये तरी तुमचं न ढळणारं वतन कोणीही काढून घेणार नाही, कारण ज्यांचा ज्यांना जन्म होतो त्यांना वतन मिळतंय. एका घरामध्ये कुणाचा जन्म झाला तर आई वडील त्याच्यासाठी काय वतन सोडून जातात. तर पेत्र त्यांना आठवण देत आहे की त्यांना थोडीशी छळणूक होत होती ह्या विश्वासणाऱ्यांना, आणि जगाच्या दृष्टिकोनातून बरेचसे गमवलं ते होते, गमवलं त्यांनी ख्रिस्तासाठी. पण तो म्हणतोय तुमचा नवा जन्म झाला. नवा जन्म कसा होतो? योहान 3 जेव्हा आपण ख्रिस्ताची वार्ता ऐकतो आणि आत्म्याद्वारे हा नवा जन्म होतो, आपलं आतून बाहेर बदल होतो, आपल्या नवा इच्छा, नवा आकांक्षा, आपलं तारण होतं, नवा जन्म, तर आपण देवाच्या कुटुंबात. जसं एक मूल जे आहे ते आईच्या पोटात असतं, पण आता जन्मल्यावर एका नव्या ह्याच्यामध्ये ते पदार्पण करतं, बरोबर? तसंच आत्मिक जेव्हा आपला जन्म होतो, आपण आत्मिक मृत्यूमधून जीवनात येतो, आत्मिक जीवनामध्ये, तर तोच ड्रेस बाहेरून तसंच आपण दिसतो, पण नव्या इच्छा, आकांक्षा, पवित्रीकरणाचा ओढा, मंडळीमध्ये सहभाग होण्याचा, वचन वाचण्याचा, सत्य समजण्याचा, हृदयात घेण्याचा एक नवजीवन आपल्याला मिळतं कृपेद्वारे, विश्वासाद्वारे, जेव्हा आपण सुवार्ता स्वीकारतो. तर प्रत्येक नव्या लेकराला मग एक वतन पण सोडतात आई वडील. तर आपल्या स्वर्गीय बापाने आपल्याला एक न ढळणारं वतन पण प्रॉमिस केलेलं आहे. पण ते वतन जे आहे क्लेशातून आपल्याला मिळणार, क्लेशातून. आजकालच्या चर्चेसला असं शिकवलं तर बरेचसं मेंबरशिप कमी होणार, कारण आजकाल सगळ्यांना पार्टी ख्रिश्चॅनिटी पाहिजे, नाच गाणं आणि जाता जाता तुम्ही आम्हाला ब्लेसिंग देऊन जावा, काही प्रॉब्लेम नको आम्हाला जीवनात, पण हां सगळे सुखसोय आराम. पण इथं पेत्र म्हणत आहे ते वतन राखून ठेवलंय, पण क्लेशातून दुःखातून आपल्याला विश्वासाची परीक्षा होणार, अग्नी परीक्षा होणार. आणि विश्वास खरे विश्वासणारे जे आहेत ते जी आग जी आहे ती त्यांना शुद्ध करणार. पण जर का भुस्याचा आपला विश्वास असणार तो भुस्सा काय त्या परीक्षेमध्ये जळून जाणार. पण आपण पुढे जाऊया. तर पेत्र काय करतो? असं मिश्रित शिक्षण देतो. एकातर्फे आपल्याला आपले किती महान आशीर्वाद आहेत ख्रिस्तामध्ये त्याची आठवण करतो, आणि दुसऱ्या तर्फे आता आपली फार मोठी जबाबदारी पण आहे ख्रिस्तामध्ये चालण्यासाठी. पवित्रीकरणाचं शिक्षण देतो, तुम्ही पवित्र व्हा. पण मग प्रोत्साहन काय देतोय? की येशूच्या रक्ताद्वारे तुम्ही विकत घेतले आहेला, आता तुम्ही स्वतःचे राहिले नाही म्हणून तुम्ही पवित्र व्हा. प्रेमाबद्दल शिक्षण देतो, आपल्या भावावर तुम्ही प्रीती करा. पण त्याचं मिश्रण प्रोत्साहन काय देतो? तो तुमचं देवाच्या वचनाने नवा जन्म झालेला आहे, एवढ्या सामर्थ्यशाली वचनाने नवा जन्म झालेला आहे, तुम्हाला आता सबबच राहिलेली नाही प्रेम न करण्याची. कारण एक नवीनीकरण आपल्यामध्ये झालंय. तर अशा प्रकारचं दोन तर्फी, एक तर्फी तो आपल्याला आपली जबाबदारी सांगतो, पण आपल्याला आपले महान आशीर्वाद ख्रिस्तामध्ये काय आहेत त्याची पण आठवण तो करत जातो. तर म्हणून म्हटलेलं आहे की फार मोठ्या कृपेचं पाचारण आपल्याला झालेलं आहे आणि आता आपल्याला कौटुंबिक जीवनामध्ये एक जबाबदारी पण प्रभूने दिलेली आहे. तर म्हणून मी म्हटले पहिल्या पॉईंटमध्ये संदर्भ फार महत्त्वाचा आहे. आपल्या महान गौरी पाचरणाची सतत आठवण ठेवली पाहिजे. आणि त्याच्यावरचा जो पॉईंट, मेन पॉईंट असा आहे की देव स्त्रियांना एका सामर्थ्यशाली अधीनतेच्या जीवनास बोलवीत आहे. देव स्त्रियांना एक सामर्थ्यशाली अधीनतेच्या जीवनास बोलावीत आहे. पहिले पेत्र 3:1. तर आता पावलाच्या शिक्षणासारखंच पेत्राचं पण शिक्षण आहे. का बरं असं? त्यांच्या मागं कोण आहे खरा लेखक बायबलचा? पवित्र आत्मा आहे. कारण सर्व शास्त्र ईश्वर प्रेरित आहे. तर देवाचा आत्मा पेत्राद्वारे पण हे लिहितोय की तो शाप उलटवायला येशू ख्रिस्त आलेला आहे. आणि त्या शापामध्ये असंभव होतं आपल्या पतीच्या अधीन राहणं, पण आता ख्रिस्तामध्ये त्या नव्या जन्मामध्ये आपल्या महान पाचारणामुळे एवढ्या कृपा आपल्याला ओतली आली आहे यामुळं, आणि आपलं जीवन आता त्याच्या गौरवासाठी आहे, त्याचं गौरव करणं आपल्याला आवडतं. म्हणून आता तो म्हणतो तिसऱ्या अध्यायामध्ये कोण वाचल, लाईकवाईज पहिल्या वचनापासून पहिलं वचन,
तसेच स्त्रियांनो तुम्ही आपापल्या पतीच्या अधीन असा, यासाठी की कोणी वचनाला अमान्य असते तरी तुमचे विडस्तपणाचे निर्मळ वर्तन पाहून ते वचन वाचून आपल्या स्त्रियांच्या वर्तनाने मिळवून घेतले आहे.
ओके, तरी तर आपण पाहतो की मी काय म्हटलेलं आहे की एका सामर्थ्यशाली अधीनतेच्या जीवनास बोलवीत आहे. का बरं हे सामर्थ्यशाली अधीनतेचं जीवन आहे? काय होऊ शकतं त्यांच्या अधीनतेमुळं, त्यांच्या जीवनाद्वारे काय होऊ शकतं एका कुटुंबामध्ये? व्हेरी गुड. का सामर्थ्यशाली आज्ञापालन आहे स्त्रियांचं? कारण त्यांचं हे जीवन पाहून जो अविश्वासणारा पती आहे तो ख्रिस्ताकडे येऊ शकतो. तर इथं थोडासा वेगळा संदर्भ पेत्र आपल्याकडे देतो आहे. पाऊल जो आहे त्याबद्दल सांगत नाही, पण इतर पेत्र आपल्याला सांगत आहे की अगोदरच्या मंडळीमध्ये हे सगळे सुवार्थिक आणि प्रेषित सगळीकडे गेले, सुवार्थेचं बीज सगळीकडे गेलं. आणि येशू जसा म्हटला की मी एका घराण्यामध्ये वैर घेऊन आलेलो आहे, तलवार घेऊन आलेलो आहे, म्हणजे काही विश्वास ठेवणार, काही येशूचे शिष्य बनणार पण काही बनणार नाही. तर तसंच असं नाही आहे की ह्या स्त्रीने एका अविश्वासी मुलासंगती लग्न केलं म्हणून हे प्रॉब्लेम नाही, तसं नाही आहे. त्याला तर शास्त्राची मान्यता नाहीच आहे, पण असं आहे की त्यांचा विवाह झालेला होता, दोघं अविश्वासणारे होते आणि सुवार्ता दोघांकडे आली, एकाने विश्वास ठेवलेला आहे आणि एकाने नाही. आणि थोडंसं संस्कृतीचा त्यात काळातला अभ्यास केला तर जर का हे ग्रीक घराणं असतं, परराष्ट्रीय घराणं असतं, तर ऑटोमॅटिकली जी स्त्री त्या घराण्यात येत आहे तिने त्या पतीचे सगळे दैवत तिचे दैवत झालेले आहे. आता ती विश्वासणारी बनली, आता किती संघर्ष तिच्या जीवनामध्ये येणार. आणि त्या काळामध्ये स्त्रीला काहीच राईट्स म्हणजे हक्क नव्हते. जर का एक स्त्री हे लेणी परराष्ट्रीय येऊदी नाही परराष्ट्रीय तिने ती व्यविचारात पकडली गेली तर बिना काही कायद्याचं तो पती तिला मारून टाकू शकत असतो. एवढं भयंकर असं त्या काळातलं जीवन होतं. तर तुम्ही विचार करा, आता ती ज्या घराण्यात आली ते सगळे दैवत तिचे, पण आता तिने विश्वास ठेवलेला आहे येशू ख्रिस्तावर, पण पतीने नाही. तर एकदम संघर्षाचं प्रॉब्लमॅटिक सिच्युएशन निर्माण झालेलं आहे. पण देवाचं वचन त्या परिस्थितीमध्ये पण आपल्याला शिकवण देत आहे, त्या परिस्थितीसाठी पण शिकवण देत आहे. आणि ते शिकवण काय आहे की एक सामर्थ्यशाली अधीनतेचं जीवन तिने जगावं. म्हणून इथं आज्ञा काय आहे की तुम्ही आपल्या पतींना अधीन असा, जरी ते सुवार्तेला त्यांनी स्वीकारले नाही, पण आपल्या बिना शब्दाचं आपल्या जीवनाकडे पाहून त्यांचा तारण होईल असं पेत्र शिकवत आहे. तर एक गोष्ट आपल्याला माहित आहे की स्त्रियांना मोह होतो, ह्या परिस्थितीमध्ये मोह होतो की सतत त्याला सुवार्थेची टोचण द्यावी. तुम्ही चर्चलाच नाही आहेत, तुम्ही आता त्यांनी सुवार्थ ऐकलेली पण मानलेली नाही आहे, तरी दर आठवड्या दर दिवशी काही ना काही आध्यात्मिक टोच त्याला द्यावा. ह्याच्याने तो अजून प्रभूच्या जवळ येईल का तो त्याला प्रभूचा तो लांब जाईल. पण पेत्र अजून एक सुंदर साधन देत आहे, त्या पलीकडं तो काय म्हणत आहे, त्यांनी ऐकलेली पण स्वीकारली नाही, पण तुम्ही काय तुमचं भिडस्ततेचं जीवन, तुमचं पवित्रतेचं जीवन जे आहे आणि तुमचं अधीनतेचं जीवन जगून काय होईल, कदाचित तो ख्रिस्ताकडे येईल. म्हणून हे फार मोठं पोटेन्शियल, म्हणून एक सामर्थ्यशाली अधीनतेचं जीवन आहे. तर आता ही अधीनता म्हणजे काय त्याबद्दल आपण थोडं काल पाहिलं. अधीनता म्हणजे एका गुलामासारखी अधीनता नव्हे, एका लहान मुलासारखी अधीनता नव्हे. ती स्त्री आहे, तिचे ती पण त्याच्यासंगती एक देह आहे, दोघं देवाच्या प्रतिमेमध्ये घडवलेले आहेत, दोघांना आध्यात्मिक आशीर्वाद दिलेले आहेत देवाने. पण ती काय करते, ख्रिस्ताकडे पाहून आपलं अधीनता आपल्या पतीला देते. रिस्पेक्ट पण लिहिलेलं आहे ह्या शब्दामध्ये, ह्या दुसऱ्या वचनामध्ये भिडस्ततेचा ते असतं. असं नाही की एक मुलगा जो आहे त्याला त्याच्या वडिलांनी सांगितलं की तू कोपऱ्यात जाऊन बस, पण तो काय म्हणतो वडिलांना, मी कोपऱ्यात जाऊन बसलोय पण हृदयात मी उभाच आहे. तशा तर जेव्हा येशू कृपा पुरवतो आपल्याला तेव्हा स्त्रिया हृदयापासून अधीन होतात आणि हृदयापासून एक प्रकारचा रिस्पेक्ट. तर हे कसं नाही होत एका कुटुंबामध्ये, जेव्हा स्त्री मुलांसमोर पतीचा अपमान करते, जेव्हा स्त्री जी आहे ते तिच्या टोनमध्ये, तिच्या बोलण्याचा जो आवाज आहे किंवा टोन माहिती आहे ना आपल्याला स्वर, त्याच्याद्वारे पण रिस्पेक्टफुली बोलत असेल पण स्वर वेगळंच काहीतरी बोलत आहे, टोन जो आहे तो वेगळंच काहीतरी बोलत आहे. तर प्रभूला माहिती आहे हे वरवरचं आज्ञापालन झालंय, पण तसं आज्ञापालन देवाच्या आत्म्याच्या सहाय्याने खरं आज्ञापालन आपण करू शकतो. तर तिची टोन पण रिस्पेक्टफुल असते आणि ती प्रभूला पाहून अधीन होते. तिचा हजबंड परफेक्ट आहे असं नाही आहे, तो बरेचसे चुका करतो आणि त्याची लीडरशिप परफेक्ट आहे असं पण नाही आहे. जरी परफेक्ट नसेल तर प्रभूला प्रार्थना करते त्याबद्दल ती, की खरा लीडर माझ्या पतीला तू बनव. पण तिची टोन, तिची बोलण्याची पद्धत, विशेष करून लेकरांसमोर नातेवाईकांसमोर आपल्या पतीला बोलण्याची पद्धत जी आहे ती भिडस्त रिस्पेक्टफुल अधीनतेची, आणि विशेष करून इथं लिहिलंय प्युअर कॉन्डक्ट म्हणजे पावित्र्याचं जीवन. आता तिचा पती जो आहे अविश्वासणार आहे, मग ती दुसऱ्या कुटुंबांकडे पाहती, त्यांचा हेवा ठेवती, अरे त्या कुटुंबामध्ये दोघं विश्वासणार आहे, किती सुंदर ते कुटुंब चाललेलं आहे, आणि मग एक हेवा धरती किंवा दुसऱ्या माणसाबद्दल तिचे विचार भरकटतात. तर तशा प्रकारचं नाही, ती खऱ्या अर्थाने देवभेरू आहे, खऱ्या अर्थाने देवावर येशूवर प्रेम आहे, आणि हृदयापासून आपलं हे बाहेरचं जे चालचलणूक त्याचा हृदयासंगती संबंध आहे. तर हृदयामध्ये ते पहिलं साफ करती ते पाप भरकटणारे विचार, जेणेकरून कृतीमध्ये ते न उतरणार. तर तिच्या हृदयाची ती काळजी घेते. ह्या सगळ्या गोष्टी पाहून देव काय करू शकतो, एक पॉवरफुल सामर्थ्यशाली सुवार्ता संदेश दररोज ती आपल्या पतीला देऊ शकते. पुन्हा पुन्हा न बोलता तिच्या कृतीद्वारे एक दररोज तिचं जीवन यांचं एक संदेश त्याच्या समोर बनलेला आहे. सी एच स्पर्जन एक गोष्ट सांगतात की काही मित्र होते आणि ते पिणारे होते आणि प्रभूला न मानणारे होते, आणि त्या मित्रांपैकी एक जो होता त्याची पत्नी जी आहे ती विश्वासणारी होती, तर त्यांची पिण्याची संगत चालू होती आणि बाहेर ते पित होते, आणि मग त्यांच्यामध्ये एक विचार आला, हा जो माणूस आहे त्याला विचार आला, बघा चला आता किती वाजलेले आहेत, रात्रीचे 12 वाजलेले आहेत, आपण जाऊ माझ्या पत्नीला उठवू आणि आपल्याला आमचा पाहुणचार कर असं म्हणू आणि बघा ती आपला कसा पाहुणचार करणार. तर तो त्या पिलेल्या अवस्थेत त्याच्या मित्र घेऊन येतो आणि 12 वाजता ती ऑलरेडी झोपलेली असती, पण ती तो काय करतो, तिला उठवतो आणि म्हणतो चल आम्ही आलेलो आहे आता आमचा पाहुणचार कर. पण ती खरंच विश्वासणारी होती, आत्म्यामध्ये जगणारी. आणि ती काय करते, उठते, काहीतरी जेवण बनवते, त्यांच्या समोर आणते. मग सगळ्यांना धक्का बसतो की असा आम्ही तुला बेरात्री उठवलेला आहे तरी तू आमचा पाहुणचार केला. तर ती म्हणते, होय, मी माझ्या पतीसाठी प्रार्थना करते, माझा पती विश्वासणारा नाही, अनंत काल तो फार दुःखामध्ये घालवणार आहे, आणि त्याचे उर्वरित पृथ्वीवरचे दिवस मी सुखी करू पाहते. म्हणजे असं टोचण्याच्या हेतूने ती बोलला नाही, खरं ती बोलली, माझा पती जो आहे अविश्वासणारा आहे आणि अनंतकालिक फार दुःखाचे दिवस तो घालवणार आहे, पण जे उरलेले दिवस आहेत देवाच्या कृपेने मी त्याला सुख देण्याचा प्रयत्न करतो. हे ऐकून त्यांना धक्का बसला, आणि विशेष करून त्या पतीला त्या पिलेल्या अवस्थेमध्ये पण ते वचन तिच्या हृदयात गेले. आणि तो मग रात्री तिच्या संग ती बोलू लागला, खरंच का मी एका एकदम अनंतकालिक दुःखामध्ये जाणार आहे का? आणि ती म्हणते, होय, बायबलप्रमाणे देवापासून विभक्त होणे ह्याच्यापेक्षा अजून दुःख कुठंच नाही, आणि नो चान्स परत देवाकडं येण्याचा. आणि मग त्याने अजून सुवार्थ समजून घेतली आणि तो देवाकडं आला. तर कसं झालेलं आहे की तिच्या कृतीद्वारे, कधी कधी म्हणतात की ॲक्शन स्पीक लाऊडर दॅन वर्ड्स, म्हणजे आपल्या शब्दांपेक्षा आपल्या कृती बऱ्याचशा वेळेस अजून जोरदार असा संदेश देतात. तर इथं आपण पाहतो की तशा प्रकारचं जीवनाचं पाचारण तिला आहे. आणि मग पुढं जाऊन अजून एक दुसरी तो गोष्ट तिला सांगतो. पण त्याच्या अगोदर मला एक विचारू द्या की जर का तो दुष्कृत्य करायला आवत असेल तिला, तर तिने ते मानावं का? नाही. का? कारण तिचा सगळ्यात मोठा स्वामी कोण आहे? येशू ख्रिस्त. तर हा पहिला मुद्दा झाला. पण आता दुसरा मुद्दा असा आहे, देव स्त्रियांकडून आंतरिक म्हणजे चारित्र्याच्या सौंदर्याला प्राधान्याची मागणी करत आहे. वचन 2-6. आता काय होत आहे की ती त्याला जिंकण्याचा प्रयत्न करत आहे, आणि कदाचित तिचं मन कशाकडे जातं की मी अजून माझं बाहेरील सौंदर्य घडवून आणलं तर मग कदाचित त्याचा प्रभाव तिच्या पतीवर होईल. पण तसं होणार का? नाही. तर इथं बघतो आपण दुसऱ्या वचनापासून. कोण वाचल? तिसऱ्या वचनापासून, सॉरी. तर आता त्या संस्कृतीमध्ये, ग्रीक संस्कृतीमध्ये त्यांचे इतके तो ते वेळ घालवायचे स्त्रिया, त्यांचे जे केस आहेत ते असे वरपर्यंत करायचे, मग त्या प्रत्येक केसाच्या लेअरमध्ये सोने रुपे आणि अशा प्रकारचे दागदागिने ते घालायचे. तर त्या काळामध्ये पण तो प्रॉब्लेम होता. तर पेत्र तिला त्यांना शिकवत आहे की ह्या बाहेरील सौंदर्याने तुम्ही तो आत्मिक प्रभाव पाडू शकणार नाही. असं नाही पेत्र म्हणत आहे की तुम्ही चबाळ गबाळ राहा आपल्या हजबंडच्या समोर आणि काहीच बाकीच्या बाहेरच्या गोष्टींकडे लक्ष देऊ नका, तसं तो नाही म्हणत आहे. पण प्राधान्य कशाला पाहिजे? आंतरिक सौंदर्याला पाहिजे का बाहेरिक सौंदर्याला पाहिजे? आणि काही विशेष करून ब्रदरांचे चर्च हे वचन घेतात आणि म्हणतात दागदागिने घालूच नाही. पण जर का तुम्ही बरोबर पाहिलं हे वचन की दागदागिने अँड द क्लोदिंग यू वेअर, पोशाख पण बद्दल बोललं नाही, तर मग पोशाख पण त्यांनी घालू नये. पण आपल्याला हेतू समजून घ्यायचा आहे, पेत्राला काय सांगायचं आहे की हा प्रभाव पाडण्यासाठी तुम्ही बाहेरील गोष्टींकडं जास्त भर नका देऊ, तर आंतरिक तुमचं चारित्र्य घडवण्यावर तुम्ही भर द्या. आणि बघा तिचं आंतरिक चारित्र्य काय आहे. कधी न ढळणारं क्वायट स्पिरिट त्याला म्हटलेलं आहे, शांत आत्मा, हे देवाच्या ह्याच्यामध्ये फार सुंदर आहे. शांत आत्मा म्हणजे एक प्रकारचं शांतपण ती घरामध्ये घेऊन येते. आणि जेंटल हा शब्द म्हटलेला आहे, सौम्य हा शब्द. सौम्य हा शब्द म्हणजे एक घोडा जो आहे, रेसचा घोडा, तो फार बलवान असतो, त्याच्यामध्ये कितीतरी शक्ती असते रेसच्या घोड्यामध्ये, पण तो काबूत आणलेला घोडा आहे, तो ताबूत आणलेला घोडा आहे, म्हणजे पॉवर अंडर कंट्रोल. म्हणजे असं नाही की स्त्रियांमध्ये काही बळ नाही, काही बौद्धिक पात्रता नाही आणि काहीच नाही, वर ढ सारखं त्यांनी सौम्य बसावं तसं नाही आहे प्रियन. म्हणजे त्यांच्यामध्ये खूप पात्रता आहे आणि बहुत काही विविध शक्त्या आहेत त्यांच्यामध्ये, पण ते काय करतात, आपल्याला काबूमध्ये ठेवतात. त्याबद्दल हा शब्द आहे, त्याबद्दल हा शब्द आहे. म्हणजे इट का जवाब हम पत्थर से देंगे घरामध्ये तशा प्रकारचं नाही. मी तुला बरोबर जवाब देऊ शकते माझ्या रागाच्या भरामध्ये, इट का पत्थर जवाब पत्थर से नाही, मोठा खडक मी तुझ्यावर टाकू शकते माझ्या जिभेने, पण काय मी हे आत्म्याचं फळ आहे जेंटलनेस सौम्यता. आणि म्हणून ती काय करते, ह्या आत्म्याच्या सामर्थ्याने काय स्वतःला ती काबूमध्ये ठेवते. त्याला तो सौम्य हा शब्द म्हटलेला आहे. आणि ह्याने ती काय करते, स्वतःला वेष्टीते, आंतरिक गुणांनी ती स्वतःला वेष्टीते. तर हे सौम्यता देवाच्या आत्म्यापासून येऊ शकते, शांतता पण सौम्यतापासून ती निगडीत आहे, आणि हे देवाच्या आत्म्याच्या सामर्थ्याने कृपेने तिच्या आणि हे देवाच्या दृष्टीत फार प्रिय आहे असं लिहिलेलं आहे. आणि तुम्ही जर का विचार कराल एका कुटुंबामध्ये, मुलांना विचार, तुमची मम्मी तुम्हाला एकदम अशा बॉलिवूडच्या स्टार सारखी लेटेस्ट फॅशनवाली, पण घरामध्ये बिना सौम्यतेची आणि बिना शांततेची पूर्ण उधळ पूर्ण टेन्शन आणणारी अशी मम्मी पाहिजे का ती फॅशन जाऊ दे पण ख्रिस्ताच्या गुणांमध्ये वाढणारी तुम्हाला मम्मी पाहिजे? तर मुलं काय म्हणते, मुलं काय म्हणते, आणि तेच फार महत्त्वाचं आहे, तेच फार मौल्यवान आहे प्रिय. तर पेत्र दोन गोष्टी त्यांना सांगत आहे, एक सामर्थ्यशाली ही आधीनता, ह्याचा मेसेज तुम्ही तुमच्या जीवनातून द्या पतीला, शब्दातून नका. शब्दातून टीका केल्यावर ते ख्रिस्तापासून कदाचित दूर जातील. आणि दुसऱ्या गोष्टीने तो म्हणत आहे, तुमचा जो फोकस, तुमची शक्ती, तुमचा वेळ तुम्ही आंतरिक सौंदर्यामागं लावा. आजकाल स्त्रियांच्याकडे ते वेबसाईट पण आलेले आहेत, ते शॉपिंग ऑनलाईनच करतात आणि कितीतरी वेळ ते हे फॅशन ते घरी बसल्या बसल्या ते सगळे ब्राउझिंग करून लेटेस्ट जे दागदागिने आहेत, लेटेस्ट ड्रेस आहेत, ते सगळे घरी बसल्या बसल्या ऑर्डर करू शकतात आणि कितीतरी वेळ त्यांचा त्याच्यामध्ये जातो, कितीतरी प्लॅनिंग, कितीतरी डिस्कशन त्यांच्या बाकीच्या मित्रिणी सांगते की कोणचं फॅशन बेस्ट आहे. आणि तर तो म्हणत आहे त्याच्यामध्ये तुमचं सगळं तुम्ही खर्च करू नका, तर तुमचा आंतरिक ब्युटी जी आहे ती घडवण्यामध्ये तुम्ही खर्च करा. माझ्याकडे एक सुंदर उदाहरण होतं, एक वाचून दाखवतो. दुसऱ्या महायुद्धामध्ये महायुद्धामध्ये एक शिपाई जो आहे त्याला त्या युद्धामध्ये त्याला दुखापत झाली आणि तो आंधळा झाला आणि त्या मिलिटरी हॉस्पिटलमध्ये त्याला आणण्यात आलं आणि तिथं एका नर्सनी इतकी सुंदर त्याची काळजी घेतली, इतकी सुंदर त्याची काळजी घेतली, इतकी प्रेमाने त्याची काळजी घेतली की डिस्चार्ज होत असताना म्हणजे त्याला डोळे परत आले नाही, डोळे गेले, आंधळा झाला तो आंधळा झाला, पण तो एक वाक्य बोलून गेला. तो म्हटला, मी देवाला धन्यवाद देतो की मी आंधळा झालो, नाहीतर ह्या ज्या बाईंनी माझी काळजी इतकी सुंदर रीतीने घेतली तिच्या बाहेरच्या सुंदरतेमध्ये कडे बघून मी तिच्याकडे लक्ष दिलं असतं किंवा न दिसला दिलं असतं, पण एका दृष्टिकोनातून मी आंधळा होतो हे देवाला धन्यवाद देतो की तिचं आंतरिक सौंदर्य एवढं मला बघायला मिळालं ह्या दिवसांमध्ये की मी धन्य झालेलो आहे. तर प्रियांनो, असं बरंचशा जगिक झाल्यामुळं मंडळी ती विसरून गेलेली आहे की खरा प्रभाव जो आहे तो ह्या आंतरिक सौंदर्याने पडतो. आणि इतकं काही ह्या ख्रिस्ती जगामध्ये पण लेडीज तरुण जे आहेत एक प्रकारचं खोटं सैतानाने त्यांना विकलेलं आहे की तुमचं जी वर्थ आहे, तुमची ओळख, तुमची व्हॅल्यू जी आहे स्त्री किंवा तरुण स्त्रिया नात्याने, हे सगळं तुमच्या बाहेरच्या दिसण्याने तुमची व्हॅल्यू वाढते, हे एक मोठं खोटं आहे. पण खरं पाहिलं बायबलमध्ये, इवन नीतीसूत्र 31 मध्ये आहे की ब्युटी इज फेडिंग. पण अ वुमन हू फिअर्स द लॉर्ड शी लास्ट फॉर एव्हर. म्हणजे त्याची बाहेरची सुंदरता आहे ती निघून चाललेली आहे. जी काय जास्त ती मॅक्सिमम 20-30 वर्ष राहणार. पण जी आंतरिक, पण जी स्त्री प्रभूचं भय धरणारी आहे, प्रभूला ओळखणारी आहे, तिची सुंदरता तर कमी कमी होत न जाता ती अजून 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 परिपक्व होत जाणार, ती अजून सुंदर होत जाणार. आणि एक दिवस जेव्हा ख्रिस्त प्रगट होईल तेव्हा तर ती परिपूर्ण होणार. तो किती आनंदाचा दिवस असेल. मग पाचव्या वचनामध्ये, तिसऱ्या अध्यायाचा पाचव्या वचनामध्ये पेत्र जो आहे जुन्या कराराकडे जातो आणि तो म्हणतो, जुन्या करारातून काही उदाहरणं घेऊन तो अजून त्यांना शिकवू इच्छितो की हे काही नवीन शिक्षण मी देत नाही. जुन्या करारापासून ज्या पवित्र स्त्रिया आहेत, देवाला ओळखणाऱ्या स्त्रिया आहेत, त्यांनी अशा प्रकारचं बिढस्तपणाचं वागणूक आपल्या पतींना दिलेली आहे. पाचव्या वचनात बघा कोण वाचल, 5 आणि 6.
तशी सारा अब्रामाला धनी म्हणून त्याच्या आज्ञेत राहिली. तुम्ही चांगले करत राहिल्यास व कोणत्याही भयप्रद गोष्टीला न घाबरल्यास तुम्ही तिच्या मुली झाल्या आहात.
इथं साराचं उदाहरण दिलेलं आहे. तर तो म्हणत आहे जुन्या करारामध्ये त्यांनी तसंच स्वतःला सुशोभित केलं. कसं सुशोभित केलं? जुन्या करारामध्ये त्या काळामध्ये कदाचित एवढी फॅशन पण नसेल त्या काळातल्यापेक्षा, पण त्यांनी पण स्वतःला सुशोभित केलं असं पेत्र म्हणते. पण कशाने सुशोभित केलं? ह्या आंतरिक गुणांनी सुशोभित केलं. आणि एक उदाहरण देतोय की सारा जी आहे तिने आपल्या अब्रामाला प्रभू असं म्हटलेली आहे, म्हणजे तो रिस्पेक्ट आणि मान दिलेला आहे. तर आता आपल्या संस्कृतीत आपण प्रभू वगैरे म्हणत नाही. एक सुंदर जोक इंग्लिशमध्ये असा आहे की एक स्त्री जी आहे ती फार तक्कून एक पत्नी आपल्या बिछाण्यावर जात जात असताना ती म्हटली की प्रभू मी किती आज थकलेली आहे, असं तिने हे केलं आणि ती बिछाण्यावर गेली. तर पती जो आहे तो म्हणतोय की राहून दे बेडरूममध्ये, मला प्रभू नाही म्हणतं तरी चालेल. ती प्रभूला बोलत होती. आणि पती म्हणतोय राहून दे बेडरूममध्ये, काय प्रभू म्हणण्याची गरज आहे. तर आता आपल्या संस्कृतीत सध्या आपण, पण हे उदाहरण अब्राहम देत आहे की त्यांनी अशा प्रकारचा रिस्पेक्ट आपल्या पतींना दिला. आता अब्राहम परिपूर्ण होता का? या अब्राहमाने काय केलं? सारा माझी बहीण आहे असं तो म्हटलेला आहे. आणि ते साऱ्याला घेऊन गेले आणि कदाचित तिला त्यांनी त्या राजाच्या एक प्रकारची दासी बनवून टाकलं असतं. तर अशा प्रकारचं मोठे चुका पण अब्रामाने केलेले आहेत. पण तिने प्रभूला पाहून काय केलेलं आहे? देवाच्या भयामुळं आपल्या पतीचा मान राखलेला आहे. परिथ ती म्हणते की असं केल्यास तुम्ही साराचे पुत्र कन्या व्हाल, असं शिकवण तो देत आहे. म्हणजे अशा प्रकारच्या लिस्टमध्ये तुमचं नाव येईल, अशा प्रकारच्या कुटुंबामध्ये तुमचं नाव येईल असं तो त्यांना प्रोत्साहन करत आहे. आणि विशेष करून तुम्ही कशाचं भय न मारण्यामुळं. आता तिला माहीत आहे की स्त्रियांना कदाचित भय एक असेल की अशा प्रकारचा मान मी द्यायला लागले, अशा प्रकारचं अधीनतेचं जीवन मी जगायला लागले, तर विशेष करून तो प्रभूला न ओळखणारा असेल तर तो माझा फायदा घेईल, एक प्रकारचं भय असतं. पण पेत्र म्हणत आहे की तुम्हाला भयाचं कारण नाही, कारण प्रभू जो आहे तो विश्वासणाऱ्यांची काळजी घेतो. प्रभू जो आहे त्याकडं पाहिल्यावर आपल्याला भयाचं कारण नाही. पण एक इथं प्रश्न उद्भवतो, जर का पती जो आहे अविश्वासणारा आहे आणि आपल्या पत्नीला मारहाण करत आहे, तर मग तिचा काय प्रतिसाद असायला? जर का तिच्या जीवाला धोका आहे तरी तिने असं करायला पाहिजे? जीवन मौल्यवान आहे की नाही? आणि आपल्या स्वतःचं जीवनाचं संरक्षण करा असं बायबल सांगते का? होय, आपल्या जीवनाचं संरक्षण, जीवन मौल्यवान आहे आपल्या जीवनाचं संरक्षण. म्हणून आपल्यामध्ये एक नैसर्गिक देवाने एक गुण घातलेला आहे की आपल्या जीवनाला आपण जपतो, आपल्या शरीराला आपण जपतो. तर असं म्हणत नाही की जर का तो मारहाण करत असेल तर तिने डिवोर्स द्यावा. पण मंडळीच्या वडिलांनी हस्तक्षेप करू शकतो. मग देवाने गव्हर्नमेंट दिलेला आहे, पोलीस फोर्स दिलेला आहे, ते हस्तक्षेप करू शकतात, ते काही पाप नाही आहे. जर का आपल्या जीवनाला इजा होत असणार आहे आणि जीवन हे जर का देवाला मौल्यवान आहे तर मग तिने मंडळीच्या वडिलांना सांगावं, तिने पोलीस डिपार्टमेंटला कॉन्टॅक्ट करावं, स्वतःचं जीवन आपल्या मुलांचं जीवन तिने धोक्यात टाकू नये. काही काळासाठी ती वेगळं राहू शकते डिवोर्स न देता, माझ्या मते काही काळासाठी ती स्वतःचं संरक्षण मुलांचं संरक्षण करू देऊ शकते, त्यासाठी प्रार्थना करू शकते की देवाने त्याला बदलावं, मंडळीचे लोक जाऊन त्याला भेटू शकतात, त्याच्यात त्याला सुवार्ता सांगू शकतात. आणि जर का मग तो म्हणतो की नाही ही विश्वासणारी आहे आणि मला हिच्यासाठी काही घेणं देणार नाही, तर मग तिला मोकळीक आहे. आणि जर का त्याला निघून जायचं असेल तर मग तिथं डिवोर्स देवाच्या वचनाप्रमाणे परवानगी आहे त्याला, जर का त्याला निघून जायचं असेल तर तात्पुरतं ती सेपरेट होऊ शकते स्वतःच्या संरक्षणासाठी आणि मुलांच्या संरक्षणासाठी. देवाने गव्हर्नमेंट आपल्याला कशाला दिलेलं आहे, पोलीस फोर्स कशाला दिलेलं आहे, आपल्या संरक्षणासाठी दिलेलं आहे. जे विक्टम लोक आहेत ज्यांच्यावर अन्याय होणार आहे त्यांच्या संरक्षणासाठी दिलेलं आहे. तर अधीनता आणि मान म्हणजे त्या परिस्थितीमध्ये लागू होत नाही जेव्हा आपलं जीवन धोक्यामध्ये, कारण जेव्हा देवाला आपलं जीवन मौल्यवान असं वाटत आहे. तुमचे काही प्रश्न आहेत त्याबद्दल?
सर,
हा, तो भिडस्तपणा जो आहे तो देवाबद्दल हा वापरलेला शब्द आहे. तर देवाच्या सान्निध्यात आपण कसं जगतो? ॲक्च्युली दुःखाची गोष्ट आहे की आपल्याला वाटतं देवाचं सान्निध्य फक्त चर्चमध्ये सडलेलं आहे, म्हणून चर्चमध्ये आपण भिडस्तपणे वागतो, काही नो काही असं वायफळ बोलत नाही आणि असं आणि तसं. पण देवाचं सान्निध्य 24/7 मंडे ट्यूजडे वेनेसडे, खरा विश्वासणाऱ्या 24 तास देवाच्या सान्निध्यात राहत आहे. तर जो प्रभूमध्ये वाढत असतो, देवाचं भय ज्याला अनुभवायला मिळतं की नाही मी 24 तास देवाच्या सान्निध्यात जगत आहे, तो भिडस्तपणाचं जीवन जगतो देवाप्रित्यर्थ. तर हाच शब्द इकडं वापरलेला आहे, म्हणजे आपल्या नवऱ्याप्रित्यर्थ तशा प्रकारचं रिस्पेक्टफुल, एक प्रकारचं गुलामगिरीची भीती नाही पण एक प्रकारचं एक आदर देवाकडं पाहून आपल्या नवऱ्याला प्रतिकूल परिस्थितीमध्ये अनुकूल परिस्थितीमध्ये पण आदर देणं देवाकडं पाहून तो शब्द आहे. तो तुमचा काय प्रश्न होता की
म्हणजे मला म्हणायचं की प्रतिकूल स्थितीमध्ये अनुकूल स्थितीमध्ये आपण म्हणतात की
बरोबर
जर मान वगैरे होत असेल तर मग तिथं देखील तुमचा भिडस्तपणा दिसायला पाहिजे.
तिचा जर का जीव धोक्यात असेल आणि तो मारहाण करत आहे, म्हणजे लग्नाचा करार, विशेष करून जो प्रेमाच्या लग्नाचा करार जो आहे त्याच्याबद्दल त्याला काहीच हे नाही आहे, आदर नाही नाही. म्हणजे सोपा उपाय नाही आहे ह्या गोष्टींना, फार कॉम्प्लिकेटेड ह्या गोष्टी असतात. तर जर का तिचं म्हणजे ती कारण असेल की त्याच्यामुळं तो अजून कोपलेला असेल तर तिने स्वतःचं अंतकरण देवासमोर जाणावं, त्याबद्दल तिने नाही का हे सगळं वचनाचं टीचिंग घेऊन तिने स्वतःचं आत्मपरीक्षण करावं की मी आंतरिक गुणांवर जास्त फोकस ठेवला होता का माझ्या जीवनांवर, मध्ये मी शांत सौम्य एक प्रकारचं क्लायमेट आणलं होतं का घरी, मी त्याचं नाही का आधान अधीन करत होते का. बरोबर. हां, तर तिथं मग प्रॉब्लेम होणारच, आपल्या शापाप्रमाणे प्रॉब्लेम होणार. म्हणजे तिला स्वार्थाची गरज आहे, तिला प्रभूला खरंच जाणण्याची गरज आहे. आणि असं पण नाही की आपण तिच्याशी असंवेदनशील वागावं की नाही तुझ्यामध्येच सगळा प्रॉब्लेम आहे. आता तिच्यावर मारहाण झालेली आहे ते पण एवढं सोपं नाही आहे, तिने सोसलेलं आहे. तर तिला प्रभूमध्ये धीर द्यावा की तू जर का हां तू प्रभूला खऱ्या अर्थाने शोध स्वीकार, त्याच्यासाठी प्रार्थना कर. प्रॅक्टिकली म्हणजे मंडळीचे जे लोक आहेत बदलू शकतो. आणि विशेष करून म्हणजे आणि एक प्रकारे जर का तिने खरंच प्रभूची कृपा अनुभवली तर तिने पण काहीतरी असं कृपेचं कृतीद्वारे ते त्याला समजावं की मी तुला क्षमा केलेली आहे. एक तिने एक क्षमेचा दरवाजा ओपन ठेवावा, जरी तो येऊन क्षमा मागत नाही आहे पण हळूहळू देवाच्या कृपेने तिने काहीतरी दाखव प्रार्थना उपाय अगदी म्हणजे जीवाला धोका असेल तर मग पोलीस आपण बोलू शकतो. आता तिने नाही का तिने स्वतःच जीवन परीक्षावं आणि ती अशा प्रकारचं अधीनतेच जीवन जगत होती. मग ऍक्च्युली ना पहिलं दोघांना सेपरेट सेपरेट आपण सांगू शकतो की का बाबा एवढे सगळे प्रॉब्लेम, मग हे आपण शिक्षण देऊ शकतो. उत्पत्तीपासून देवाने हे सुंदर निर्माण केलं पण हे प्रॉब्लेम का आहेत नाही का, तू असं आधी म्हणजे नियमशास्त्रासारखं आपण हे उपयोग करू शकतो तिला तिचं पाप दाखवण्यासाठी की देव आधीनता अपेक्षितो, देव आपल्या हजबंडला सपोर्ट करणं, त्याची लिडरशिप उचलून धरणं, हे सगळं तू करत होती का. मग ती म्हणणार नाही कशामुळं नाही, नाही मला आवडत नाही मी. मग सांगू शकतो की ख्रिस्त आपल्यासाठी आला अशा प्रकारच्या मीपणापासून आपल्याला मुक्त करण्यासाठी, आणि ख्रिस्त आपल्या साईड ठाई जगू इच्छितो त्याच्या सामर्थ्याने. मग देवाच्या हां देवाची कृपा जर का तिला समजली हां मग ती तिला मग त्याला पण आपण तसंच आहे ना, ख्रिस्त त्याच्या मंडळीला मारहाण करतो का, ख्रिस्ताने कशी प्रीती केली मंडळीवर, माफी पाप आपण पापी असताना. बरोबर. आणि दोघांना सुवार्थेची गरज आहे, दोघांना मग सेपरेट काउन्सिलिंग एकत्र आणि सुवार्थेद्वारेच ते म्हणजे हृदय परिवर्तन होऊ शकतं, नाही तर फार कठीण आहे. एकत्र येणं फार कठीण आहे पण देवाला काही असंभव नाही. असे पण आहेत बरेचसे घटना की जे सेपरेटेड होते बराच वेळ, त्या दोघांना सुवार्थ कळाली आणि मग ते एकत्र आले, किंवा एकाचं तारण झालं आणि मग तो करार देवाने स्थापित केल्यामुळं ज्याचं तारण झालंय तो मग तिला शोधतो आणि तिची क्षमा मागतो आणि म्हणतो की तू येऊ शकते परत, नाही का. मग तिच्यावर आहे, तिचं तारण झालेलं आहे, मग तिच्यावर आहे की मला राहायचंय की नाही. मग त्यांचं हेच संपलं ना, त्यांचं हा कोणत्या ह्याच्याप्रमाणे ते सेवा करणार, म्हणजे उदाहरण त्यांनी असायला पाहिजे. तर कोणचं उदाहरण राहिलंय त्यांचं? आता लोक नेत्यांचं उदाहरण पाहून ख्रिस्तामध्ये वाढणार, आता त्यांचं उदाहरणच राहिलं नाही तर मग आता ते कसे नेते, है ना. कारण पाळक जे आहेत त्यांना दिलेलं आहे की ते घरी मॅनेजमेंट करतात, त्यांचं घर त्यांच्या व्यवस्थेखाली असायला पाहिजे. जर का घरच व्यवस्थेत खाली नसेल तर ते ट्रेनिंग ग्राउंड आहे घर, आणि तिथं ते फेल झाले असतील तर मग बाहेर काय शिकवणार. अशा वेळेस बरोबर हे पहिले टिमोथी 3 आणि तीत हे त्या व्यक्तीचं कॅरेक्टर जाणून घेण्याची पारखाची टेस्ट आहे. आता ते सोडून गेले त्याच्या कॅरेक्टरमुळे सोडून गेले नाही की त्याने बरोबर त्याच्या कुटुंबाची काळजी घेतली नाही म्हणून ते सोडून गेले नाही. ते का सोडून गेले की त्याने ख्रिस्ताचा स्वीकार केला म्हणून ते सोडून गेले.
हां बरोबर.
तर त्याच्याने त्यांचं कॅरेक्टर काही कमी होतं, पुढार पडारपणाच्या लायकीचं नव्हतं असं नाही. उलट ते पॉवरफुल उदाहरण झालेलं आहे कृपेचं.
ते स्वीकारायला तयार होते तुम्हाला काही
बोलत होत. देवाने त्यांचा उपयोग करून मला
बोलायचं आपण आता जसं आपण म्हटलं की पोलिसांकडे आपण वाईट मॅसेज दिला पाहिजे, पण आज जर आपण म्हणजे देवानेच अधिकारी दिले आहेत आपण त्यांच्या अधिकतेमध्ये राहणं आपल्या भागच, पण जर आपण आता परिस्थिती अशी भांडणाची असेल आणि महामारीची पण आपण त्यांच्यासमोर अजून पोलिसांकडे गेलो तर त्यांना अजून राग येतो, त्यांच्या मनात अजून द्वेष म्हणजे त्याच्याबद्दल माझ्याबद्दल आता असं करणार. आता मी किती वर्ष बोलत होतो पहिल्याकडे 6 वाजता आणि 7 वाजता तुम्ही एकमेकावर खटले भरतात त्या सर्व प्रकारे तुमची हानीच आहे, त्यापेक्षा तुम्ही अन्याय का सहन करीत नाही, त्यापेक्षा नाडणूक का सोसून घेत नाही, उलट तुमच्या स्वतःचा अन्याय व नाडणूक करीतात आणि ते ती पण बंधुजनांना करीतात, म्हणजे असं केल्याने अशी हानी होणारच नाही, त्यापेक्षा तुम्ही अन्याय सहन करा आणि प्रार्थना देवपकडे हाच उपाय.
तर माझं हे जे वचन आहे ते दोघं विश्वासणारे आहेत त्यांच्यामध्ये प्रॉब्लेम आहे, आणि पहिले करीन तितकी जगीक झाली होती मंडळी की संदर्भ असा आहे की ते कोर्टाकडे चाललेले होते त्यांचे प्रॉब्लेम घेऊन बाहेर जगाकडं, त्यांना काय ज्ञान आहे बरोबर, चर्चमधल्या लोकांना जास्त आत्मिक दान आहे ना की ते सॉल्व करण्यासाठी. पण इथं कसं आहे की हा अविश्वासणार आहे आणि भांडणं वगैरे होतात, पण इथं कसं आहे की इतकं काय तो तिच्यावर हे उठून आलेलं आहे की तिचा जीव धोक्यामध्ये, मग त्या परिस्थितीत तिने काही नाही केलं सहन करत राहिली आणि नाही का तिला डोक्यात इकडं तिकडं तिचा जीव जर का धोक्यात असेल तर देवाला आपलं जीवन मौल्यवान आहे, आपलं जीवन मौल्यवान आहे, असं काही हे नाही आहे की आपण केअर कचऱ्यासारखं काही होऊ द्यायचं आपल्याला, देवाला आपला जीव पण महत्त्वाचा आहे. तर त्या सिच्युएशनमध्ये जर का मंडळीचे लोक असतील तर त्यांना ती कॉल करू शकते की त्यांच्या घरी एखाद्या फॅमिलीच्या घरी ती स्वतःचं संरक्षण करू शकते काही काळासाठी, तिथं जाऊन प्रार्थना करू शकते. पण कोणच नसेल अतितटीच्या ह्याच्यामध्ये, ती देवाने गव्हर्नमेंट पण दिलेली आहे आपल्या अतितटीच्या ह्याच्यामध्ये, ती त्यांची पण मदत घेऊ शकते की येऊन मला वाचवा म्हणून.
तुम्ही सांगते तसं एक उदाहरण झालं नवीन विश्वास आहे परंतु विश्वासामध्ये तिचा नवरा तिच्यावर संशय घेतला, त्यांना असं मागलं तिला की चेहरा असा हे झालं काय
सेप्टिक
ऑपरेशन करायची.
पप्पा मम्मीला मारा खूप म्हणजे
केस आता जसं महिला आयोगाकडे गेली म्हणजे मोठ्या लोकांनी सांगितलं की त्याला आता मोठ्या आयोगाकडे पण त्यावेळेस मी म्हणजे क्रिस्कल मी ओळखत होतो म्हणजे मम्मी पप्पा होते पण माझं तारण राहत नव्हतं घरात बायको होतं आणि कधी बघितलं नाही त्याने पण त्यावेळेस मला माझ्या मनात देवबद्दल वचन लागलं जे परमेश्वरने जोडलं ते मनुष्याने जोडलं आणि मला बायको माहीत नव्हतं माझ्या जीवनात म्हणजे जीवन साक्षी होते आणि माझ्या मनात हेच होतं रात्र सकाळ दिवस असं बोलत होतं की मला झोप द्यायची नाही आवड छान आणि मग असं तुम्ही पप्पा मम्मीला बोललो की तुम्ही वेगळे झाले तर आमचं गाव भांडणं तुमचे होत आहेत का तुम्ही आम्हाला जन्म दिला तुम्ही ॲडजस्ट असं बोलून गेले मम्मी पप्पा काय करायचं पप्पा तुम्ही वेगळे झाले तुम्ही तुमच्याकडे जायचं तर मम्मीकडे जायचं मी प्रेम तू दोघांना सांगू करतो असं सर आणि मग परत काही एक आठवड्यानंतर परत सांगितलं की तुम्ही मम्मी पप्पा वेगळे राहते मग त्यावेळेस पप्पा मम्मी त्यांची मम्मीकडे मम्मी मामांकडे इकडे जेष्ठ असं म्हटलं की तेव्हा तू काहीतरी करत नाही का माझ्या मागे नाही काय मग मी असं ते अंकलला सांगितलं असं असं होतं मग ती म्हणते आणि अचानक काही दिवसांनी काय झालं की त्या महिला बरोबर काय नाही दोघांना बसवलं तुम्ही चांगले होते असं असं पण म्हणजे जी गोष्ट चर्चमध्ये झालं पाहिजे त्यांना त्याच लोकांनी सांगितलं की तुम्ही महिला म्हणजे रॉंग गायडन्स झालं त्यांना आणि तीच गोष्ट नाही सांगितली आणि आज ते खूप चांगले आहेत मम्मी पप्पा ते महाराणार नाही इकडे म्हणजे आज मी पण इकडे माझी बहीण पण पुण्यामध्येच आहे प्रॉपर मी नंदुरबारचं आहे मम्मी गव्हर्नमेंट सर्वांचे पप्पा शेती करतात चांगलं करतात आज म्हणजे आणि त्याच्यानंतर मी खूप म्हणजे मला पण नंतर ख्रिस्त कळला मी इतकी प्रार्थना करायचो म्हणजे नंतर नंतर थोडंसे छोटे घरातल्या घरात वाद होतात असते पण त्याच्यानंतर मम्मी पप्पामध्ये इतकं बदल आला मी इतकी प्रार्थना आज पण करतो त्यांच्यासाठी की मम्मी जर कधी लवकर घरी जायचं असेल तर पप्पा येऊन बनवतात जेवण बनवतात कपडे धुवून ठेवतात सगळे घरातले भांडे प्लेट पप्पा प्लेट असते तर म्हणजे दोघांमध्ये इतकं प्रभूंनी जे प्रेम टाकलं आज ते दोघं एक दुसऱ्या शोज राहू शकत आणि कुठेतरी ते प्रार्थना झाली असं माझी बहीण आणि जण ती परिस्थिती वेगळी त्यामुळे तिला ए बी बी एसला ॲडमिशन घ्यायचं तर त्या परिस्थितीमुळे तिला जमलं नाही अशी घरात आपण कामाचा पैसे मी पण फार्मसीला गेलो होते सांगलीला तर पैसे भरायचं